आकाशवाणी पुणे लौकिका रास्ते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आर्थिक लाभाच्या फसव्या योजनांच्या बाबतीत नागरिकांनी दक्षता घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन। पीक विम्यासंदर्भात दोषी विमा कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही। रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी रोजगारासंबंधित प्रोत्साहन योजना आणि राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता। विकसित भारत अभियानात युवकांना सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारचा विकसित भारत युवा कनेक्ट कार्यक्रम। आणि अँडरसन तेंडुलकर चषक क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आजपासून बर्मिंगहॅम इथं सुरू होणार। आता सविस्तर बातम्या। राज्यात अधिक व्याजदराचं आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागामार्फत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। नागरिकांनीही अशा प्रकारच्या योजनांना बळी न पडता योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केलं। भीमराव तापकीर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले,
मी पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातूनही जनतेला विनंती करतो सगळ्या महाराष्ट्रातल्या की इथे कोणीही तुम्हाला अधिकचं व्याज दर देण्याची हमी देत असेल किंवा एखादी स्कीम आणत असेल तर विश्वास ठेवू नका। त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या आहे की नाही बघा, ते कशाच्या आधारावर देणार, कोणी स्वतःच्या खिशातनं पैसे देत नसतं। त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या संदर्भात लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे, पोलीसही जास्तीत जास्त जाणीवजागृतीचा कार्यक्रम हातामध्ये घेतील।
बीड इथल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। दोषींवर कठोर कारवाई करून दोषींना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। भिवंडी शहर आणि परिसरात आशिया खंडातील सर्वात चांगला लॉजिस्टिक हब निर्माण होऊ शकतो, यातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, या भागाचा सुनियोजित विकास करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं। राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यावर भर देण्यात येत आहे अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधानसभेत दिली। राज्य शासनाच्या वाळू धोरणाअंतर्गत घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून 5 ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तहसीलदारांमार्फत ही वाळू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली। स्थानिक ग्रामपंचायती नगरपंचायती आणि खासगी बांधकामांसाठी देखील ठराविक दराने वाळू उपलब्ध करून देणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। पीक विम्यासंदर्भात दोषी ठरलेल्या विमा कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि अशा कंपन्या शासनाच्या काळ्या यादीत टाकल्या जातील असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत सांगितलं। राज्यात मार्च एप्रिल आणि मे महिन्यात पावसामुळे नुकसान झालं असून याबाबतचे पंचनामे पूर्ण होताच शासनाच्या धोरणानुसार मदतीचं वाटप करण्यात येईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली। राज्यात वीज पडून 63 जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत देण्यात येत आहे। तसंच एकंदर 75,000 हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून सुमारे 213 कोटी रुपयांची नुकसान भरपाई अपेक्षित आहे असं जाधव पाटील यांनी सांगितलं। अन्नपदार्थांची घरपोच सेवा देत असलेल्या कंपन्यांच्या बाबत नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक घोषित करण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत सांगितलं। ई कॉमर्स आस्थापनांच्या सखोल तपासणीदरम्यान अस्वच्छता तसंच गोदामात मुदत संपलेले खाद्यपदार्थ आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर तत्काळ कारवाई करण्यात येत आहे। या गोदामांच्या तपासण्या वाढवण्यात येत असल्याचं झिरवाळ यांनी सांगितलं। येत्या काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचं महत्व आणि आवश्यकता वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर उदंचन जलविद्युत प्रकल्प म्हणजेच पंप स्टोरेज हा प्रकल्प अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात भर घालेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत व्यक्त केला. उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. सहकारातून अशा पद्धतीचा प्रकल्प पहिल्यांदाच राज्यात होत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागामध्ये कॅज्युअल रिपोर्टर या अस्थायी पदासाठी सूची तयार करण्याकरता अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै आहे. सविस्तर माहिती आणि अर्ज करण्यासाठी newsonair.com या वेबसाईटवर वेकन्सीज या टॅबला भेट द्यावी. वृत्त विभागाच्या 020-2551-10506 या क्रमांकावर देखील संपर्क साधता येईल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 साठी राज्य शासनाकडून राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे. नागरिकांना सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी QR कोड www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आलेल्या 7 प्रश्नांची उत्तरं द्या. या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही. तुमचं उत्तर नक्की द्या प्रगतीशील महाराष्ट्रासाठी. नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन.
देशात रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी सुमारे 1,00,000 कोटी रुपयांच्या रोजगारासंबंधित प्रोत्साहन योजनेला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 2 वर्षांच्या कालावधीत देशात 3.5 कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. यापैकी सुमारे 2 कोटी लाभार्थी हे प्रथमच कामास सुरुवात करणारे असतील. या योजनेचे फायदे 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांना लागू होतील. उत्पादन क्षेत्रातील आस्थापनांना यासाठी अनुदान दिलं जाणार असून या क्षेत्राला योजनेचा सर्वाधिक फायदा होईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं संशोधन विकास आणि नवोन्मेष योजनेलाही मंजुरी दिली. यासाठी 1,00,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 देखील केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. क्रीडा क्षेत्रात जगातल्या पहिल्या 5 देशात स्थान मिळवण्याचं उद्दिष्ट या धोरणामागे आहे. युवकांमधील क्रीडा गुण ओळखून त्यांना दर्जेदार प्रशिक्षण देणं, उत्तम क्रीडांगणं आणि क्रीडा प्रबोधिनींची स्थापना करणं, खेळांचे सामने आयोजित करून खेळाडूंना सतत संधी उपलब्ध करून देणं आणि क्रीडाविषयक जाणीव लोकांमध्ये निर्माण करणं अशा विविध पैलूंचा या धोरणात विचार करण्यात आला आहे. विकसित भारत अभियानात युवकांना सक्रिय सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारनं विकसित भारत युवा कनेक्ट हा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा शुभारंभ 12 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण देशभर एकाच दिवशी होणार असून या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत अशी माहिती केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल दिली. मांडवीय यांनी सर्व राज्यांच्या क्रीडामंत्री आणि सचिवांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. देशातील युवकांचा विकसित भारत अभियानात जास्तीत जास्त सहभाग वाढवावा, विविध उपक्रमांद्वारे त्यांची सामाजिक जाणीव वाढावी, तसंच क्रीडा क्षेत्रात त्यांची रुची वाढावी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी यासाठी विकसित भारत युवा कनेक्ट कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात यावं अशा सूचना मांडवीय यांनी दिल्या. भारतीय जनता पार्टीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. मुंबईतल्या वरळी इथं काल झालेल्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी चव्हाण यांना निवडीचं प्रमाणपत्र प्रदान केलं. चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पदाची सूत्रं स्वीकारली. अँडरसन तेंडुलकर चषक क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज बर्मिंगहॅम इथल्या एजबस्टन इथं सुरु होणार आहे. पहिला सामना गमावला त्यानंतर भारत चांगल्या कामगिरीच्या अपेक्षित असला तरी संघाला कदाचित जसप्रीत बुमराची अनुपस्थिती जाणवणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे 6 मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. खोब्रागडी, सती, वैचोलना, कठाणी नद्यांना पूर आले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात सर्वत्र पावसाच्या सरींची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आर्थिक लाभाच्या फसव्या योजनांच्या बाबतीत नागरिकांनी दक्षता घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. पीक विम्यासंदर्भात दोषी विमा कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी रोजगारासंबंधित प्रोत्साहन योजनेला आणि राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. विकसित भारत अभियानात युवकांना सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारचा विकसित भारत युवा कनेक्ट कार्यक्रम आणि अँडरसन तेंडुलकर चषक क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आजपासून बर्मिंगहॅम इथं सुरु होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.